हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.
तुमच्या लक्षात आले का किती बदलतं जेव्हा तुम्हाला कळतं तुम्ही कोण आहात ते. तेव्हा तुम्हाला प्रयत्न करावा लागत नाही आणि प्रत्येकासमोर स्वतःला सिद्धही करावं लागत नाही तुम्हाला. तर येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण, मी लूकमधल्या चौथ्या अध्यायात आहे. आपण 1 ते 13 वचनं वाचणार आहोत. बघूया की तुम्ही 13 वचनं न भटकता धीर धरू शकता का ते. आणि येशू पवित्र आत्म्याने परिपूर्ण असा यार्देनपासून परतला आणि त्याला आत्म्याने 40 दिवस रानात नेले. आपण ते का बघू शकत नाही? प्रत्येक कसोटी घेणारी गोष्ट जी त्याबरोबर येते तो सैतान असू शकतो, तो उद्युक्त करतोय, पण कधी कधी देव आपल्याला त्यापासून दूर का नेत नाही बरं? कारण सैतानाला आपल्याला इजा पोचवायची असते, पण त्यातूनच देवाला आपल्यासाठी चांगलं ते करायचं असतं. म्हणूनच मला तुमचं माहीत नाही, पण मला ते देवाचं एक सगळ्यात आश्चर्यकारक मूल्य वाटतं. कारण जे अतिशय वाईट असतं त्यातून देव अतिशय चांगलं असं काहीतरी निर्माण करतो जे तुमच्या आयुष्यातलं सर्वोत्तम असू शकतं. तुमच्या आयुष्यात किती जणांनी याचा अनुभव घेतलाय? बघा, सगळ्यांनी. ते आश्चर्यकारक नाही आहे का? देववचन अद्भुत आहे. तेथे सैतानाने त्याची परीक्षा घेतली. त्या दिवसात त्याने काही खाल्ले नाही. ते संपल्यावर त्याला भूक लागली. आता एक सांगू का, सैतान थोडा वेळ वाट बघतो जोवर तुम्ही कमजोर होत नाही. तुम्ही एकतर खूपच थकलेले असता, किंवा खूप घाबरलेले असता, किंवा तुमचं आयुष्य खूप असंतुलित असतं. तुम्ही इतकं काम करता की तुम्हाला अजून करायची इच्छाच नसते, किंवा तुम्ही आजारी असता, किंवा काहीतरी. आणि मग तो त्या खोटेपणाची सुरुवात करतो. आणि तेव्हा सैतान त्याला म्हणाला, आणि मला हे आवडतं, जर तू देवाचा पुत्र आहेस, पहिली गोष्ट त्याने हल्ला केलाय तो कोणवर. मी जेव्हा हे सेवा कार्य चालू केलं ना, सैतान मला कितीतरी वेळा म्हणाला असेल की तुला काय वाटतं तू कोण आहेस. म्हणजे केवळ तुला काय वाटतं तू कोण आहेस. बघा, मी 12वी पर्यंतचं शिक्षण घेतलंय. मी मठ नव्हते, पण अतिशय चलाखही नव्हते, पण माझ्याकडे होतं चांगलं सामान्य व्यवहार ज्ञान. आणि बघा, फक्त साध्या व्यवहार ज्ञानाने तुम्ही खूप पुढे जाऊ शकता. आणि फक्त तेवढंच नाही, आणखीन कुठल्या पद्धतीने सांगू माहीत नाही, पण माझ्याकडे खूप हिंमत होती. मी हे म्हणण्या इतपत धाडसी होते की ठीक आहे ना, बघूया काय होतंय ते. एक सांगू का, तुम्ही सफल होऊ शकता का हे बघण्यासाठी असफल होण्याची तयारी दाखवायलाच हवी. नीट ऐकलत ना तुम्ही? बघा, यशस्वी होऊ शकता का हे बघण्यासाठी अयशस्वी होण्याची तयारी दाखवायलाच हवी. पण जे असुरक्षित असतात ते असफलतेला इतके घाबरतात की बऱ्याचदा ते त्याच सुरक्षित क्षेत्रात राहतात जे खूपच कंटाळवाणं असतं, आणि त्याला ते पूर्णपणे वैतागतातही. पण मी चुकतोय असं कोणालाच वाटत नाही. बघा, कोणीतरी सतत काहीतरी तुमच्याबद्दल विचार करणार आहे. सोडून द्या, त्यांना करू द्या विचार, तुम्ही नका पडू त्यात. तू देवाचा पुत्र आहेस तर या धोंड्यास भाकर हो असे सांग. येशूने उत्तर दिले, मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही, असे शास्त्रात लिहिले. आपल्याकडे वचन आहे, म्हणून आपण ते वचन बोलू शकतो. जेव्हा सैतान आपल्यावर हल्ला करत असतो, सैतानाला उलट उत्तर द्यायला शिका, कारण तो तुम्हाला बरंच काही बोलणार आहे. मग सैतानाने त्याला उंचावर नेऊन त्याला जगातली सर्व राज्ये एका क्षणात दाखवली आणि त्याला म्हटले, यावरचा सर्व अधिकार व याचे वैभव मी तुला देईन, कारण हे मला सोपून दिले व माझ्या मनास येईल त्याला मी हे देतो. म्हणून तू मला नमन करशील तर हे सर्व तुझे होईल. येशूने त्याला उत्तर दिले, परमेश्वर तुझा देव याला नमन कर व त्याचीच सेवा कर. नंतर त्याने त्याला यरुशलेमेत नेऊन मंदिराच्या शिरोबागी उभे केले व त्याला म्हटले, परत तेच खोटं, तू देवाचा पुत्र आहेस, तू स्वतःला कोण समजतोस, चल सिद्ध कर. त्याला काहीही सिद्ध करायची गरज नव्हती, कारण तो कोण होता हे त्याला माहीत होतं. हो, इतक्या वेळा तुम्ही येशूला ते करताना बघता, जसं तो हल्लेखोरांना उगाचं स्पष्टीकरण देत नाही, ते त्याच्यावर कुठलाही आरोप करतील तो फक्त उभा राहील. आणि तुम्ही विचार कराल, तू स्वतःला वाचवलं का नाहीस, पण तू कोण आहेस हे सांगत का नाहीस त्यांना. त्याला ते करायची गरज नव्हती, कारण त्याला माहीत होतं तो कोण आहे. तुमच्या लक्षात येत आहे का की किती बदलतं जेव्हा तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहीत असतं, कारण तेव्हा तुम्ही इतरांपुढे तुम्ही कोण आहात हे सिद्ध करण्याचा आटापिटा करत नाही. चला आता समजतोय ना माझा मुद्दा. मी तुम्हाला सांगते तुम्ही कोण आहात ते. तुम्ही अपरिपूर्ण आहात, गोंधळलेले आहात, सुंदर अद्भुत असं देवाचं मूल आहात ज्याच्यासाठी येशूने मरण पत्करलं. तुम्ही ख्रिस्तामधलं देवाचं नीतिमत्व आहात. तुम्हाला वेगळं केलं गेलंय, येशू ख्रिस्ताच्या रक्ताने पवित्र केलं गेलंय. तुम्हाला दैवी देणगी मिळाली आहे आणि तुम्ही प्रतिभावंत आहात. आणि देवाची तुमच्या भविष्यासाठी मोठी योजना आहे, ती सैतानाला चोरू देऊ नका. आमीन. तेच तुम्ही आहात. आणि जेव्हा सैतान म्हणतो तू कोण आहेस असं तुला वाटतं, तेव्हा त्याला शांतपणे उलट उत्तर द्या, मी देवाचा पुत्र आहे. ख्रिस्ताच्या रक्ताने मला विकत घेतलं गेलंय आणि माझ्या मार्गातून बाजूला हो. जर तू देवाचा पुत्र आहेस, तू कोण आहेस असं तुला वाटतं, कारण शास्त्रात असं लिहिलंय तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा देईल आणि तुझा पाय धोंड्यावर आपटू नये म्हणून ते तुला हातावर झेलून धरतील. येशूने त्याला उत्तर दिले, परमेश्वर जो तुझा देव त्याची परीक्षा पाहू नको. आणि पुढचं वचन म्हणतंय, मग सैतान सर्व परीक्षा संपवून संधी मिळेपर्यंत त्याला सोडून गेला. आता हे वाचा, तो त्याला सोडून गेला त्याला आणखी संधी मिळेपर्यंत. तर आपल्याला हे कळलंय, त्यावर विश्वास ठेवा. सावध असा, जागे रहा. तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधित फिरतोय. ते तुम्ही नसणारच. ख्रिस्तामध्ये तुम्ही कोण आहात हे जर तुम्हाला कळलंय तर ते तुम्ही नसणारच आहात. आमीन. आणि ख्रिस्तात तुम्ही कोण आहात हे कळू नाही आणि तुम्हाला क्षमा केली गेली हे कळू नाही, देवाचं हृदय तुम्हाला माहिती आहे हे कळू नाही, तुम्हाला तुमच्या आयुष्यातला एकही तास अपराधीपणात आणि निर्भत्सनेत वाया घालवायचा नाही. ऐकलत का माझं तुम्ही? तुम्हाला तुमच्या आयुष्यातला एकही तास अपराधीपणात आणि निर्भत्सनेत वाया घालवायचा नाही. का सांगू? जर तुम्ही तुमच्या पापांसाठी क्षमस्व असलात, त्या पापाची भरपाई आधीच झाली आहे, ती क्षमा आधीच मिळाली आहे, तर तुम्ही ती स्वीकारायची गरज आहे. तुम्ही केलेली प्रत्येक चुकीची कृती तुम्ही करायच्या आधीच देवाला माहीत होती आणि तुम्हाला त्याबद्दल काहीही वाटण्याआधीच त्याने तुमच्यावर प्रीती केलेली आहे. म्हणून आपल्याला काही सिद्ध करायची गरज नाही. ख्रिस्तामध्ये आणि फक्त ख्रिस्तामध्येच सुरक्षित होईपर्यंत आपली कसोटी घेतली जाईल. येशू म्हणाला, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुम्हास काही करता येत नाही. मी विचार केला यावर आणि एक सांगू का, मिनिटभरासाठी यावर बोलूया की माझ्यापासून वेगळे होऊन तुम्ही काही करू शकत नाही. वेल, स्वाभाविकतः जे न विश्वासणारे आहेत ते काही जबरदस्त गोष्टी करतात, म्हणजे त्यांची कारकीर्द मोठी असते, ते गोष्टींचा शोध लावतात, ते जगप्रसिद्ध होतात. पण मी तुम्हाला एक सांगू का की मला नाही वाटत की कुठलीही व्यक्ती ख्रिस्ताशिवाय काही करू शकते. आणि खरंच तुम्ही त्यामुळे सुखी आणि समाधानी होता. बघा, ख्रिस्तामध्ये जर तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही सुखी आणि समाधानी असाल, अगदी तळघरातलं शौचालय साफ करतानाही, कारण त्यासाठी तुमच्यावर देवाचा अभिषेक आहे. नाही, मला माहिती आहे तुम्हाला ते ऐकायला आवडत नाही तेवढं. तुम्हाला पास्टर माईक माहिती आहेत जे मला इथे मदत करतायत? ते खरंच एक दुर्मिळ अशी व्यक्ती आहेत. म्हणजे ते सेवाकार्य चालवू शकतात, चांगला उपदेश देऊ शकतात, पण जर मी त्यांना म्हटलं की माईक, खालच्या मजल्यावरचं शौचालय तुंबलंय, खाली जाऊन साफ करायला तुमची हरकत नाही ना, तर ते म्हणतील मी ते खुशी नाही करीन का? नाही. बघा, जेव्हा तुम्हाला माहीत असतं तुम्ही ख्रिस्तामध्ये आहात, तर मग तुम्हाला असा विचारच करावा लागणार नाही की जगाला महत्त्वपूर्ण वाटण्यासाठी मी काय करायला हवं, जर देवाने तुम्हाला ते करायला सांगितलंय तर त्याने इतरांना करायला दिलेल्या कामांएवढंच ते महत्वाचं असणारे, मग ते शौचालय साफ करणं का असे ना। चला आता तुमच्या कृतीने, पेहरावाने, मालकी हक्काने, ओळखीने इतरांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न थांबवा। हो, आज मला प्रेक्षकांमध्ये उडी मारावीशी वाटते आणि काहींना हलवावंच वाटत। झाला हला। माझ्याकडचं हे जे ज्ञान आहे ना, ते मिळवण्यासाठी मी कशा कशातून गेले ते तुम्हाला नाही माहिती। कधी कधी मला असं वाटतं ना की लोकांना एखादी चेन बसवावी, ती ओढून त्यात माझं ज्ञान कोंबून ती चेन बंद करून तुम्हाला परत पाठवून द्यावं इथून बाहेर। म्हणजे बघा, मला लोकांचं तारलं जाणं अतिशय प्रिय आहे। काल 525 लोकांनी त्यांचं आयुष्य परमेश्वराला अर्पण केलं। पण समजून घ्या, तुम्ही त्या प्रवासाचा आनंद लुटावा असं मला वाटतं। मला स्वर्गातल्या प्रवेशासाठी प्रयत्न करताना दयनीय झालेले नको हात आपल्याला देण्यासाठी येशू मृत्यू पावलेल्या प्रत्येक दिवसाचा आपण आनंद लुटायला हवा। जर तुम्ही स्वतःचा आनंद लुटला नाही तर ते अशक्य आहे। स्वतःचा आनंद लुटायचा एकच मार्ग की तुम्ही ठीक आहात हे जर तुम्ही शिकलात, तर त्याचा अर्थ असा नाही तुम्ही कधीच चूक करू नका, पण असं आहे की तुम्ही कुणासारखे तरी व्हायचा प्रयत्न करू नका। तुम्ही तुमच्या कामाने नव्हे तर तुम्ही कुणापासून आहात त्याने ओळखले जाणार आहात। बघा, माझ्या नवऱ्याने काही वर्षापूर्वी जे केलंय त्यासाठी मी त्याचं खरंच कौतुक करते। त्यावेळी मला त्याची चीड आली होती, पण आता मागे वळून बघताना वाटतं किती चलाक होता तो। खरं तर तो अभियांत्रिकी क्षेत्रात होता, एक जॉब कॅप्टन। आणि नाही का, तो जॉब कॅप्टन नव्हता असं होणं? नाही, तो जॉब कॅप्टन नव्हता, पण त्याने त्यातलंच एक काम केलं होतं आणि मग त्यांनी एक जॉब कॅप्टन पदाची पदोन्नती देऊ केली त्याला। आणि त्याला खूप प्रवास करावा लागणार होता, त्याच्याकडे खूप जबाबदाऱ्या असणार होत्या आणि तो खरंच तेवढे पैसे कमवू शकणार नव्हता आणि त्याने ते नाकारलं। वेल, मी तेव्हा खूप महत्वाकांक्षी उत्साही होती आणि एक संगू मला वाटलं की काय झालं आहे तुला, तुला पदोन्नती नको आहे, तुला या जगात वर जायचं नाही आहे, तुला काही काळजीच नाही आहे। बघा बघा, त्याला महत्वपूर्ण वाटून घेण्याची आवश्यकता नाही वाटली, कारण त्याला आधीच माहीत होतं की तो ख्रिस्तात कोण आहे आणि आतून त्याला माहीत होतं की त्याला अभियांत्रिकी क्षेत्रात जायचं नाही आहे। आणि आम्हाला जे वाटत होतं ते कधी घडेल हे त्याला माहीत नव्हतं, पण देव हा नेहमीच नेहमीच आनंदी असतो। त्याचं कारण हे की तो खूपच सुरक्षित आहे आणि लोकांना कायम उत्सुकता असते की आमच्यामध्ये ती गोष्ट कशी असते ते। पण एक सांगू का, त्याच्यासाठी ते कसं आहे आणि ती खूप साधी सोपी गोष्ट आहे त्याच्यासाठी। आणि जेव्हा देवाने पहिल्यांदा मला हे करण्यासाठी बोलावलं आणि तो त्याबद्दल उत्तेजित नव्हता, तो देवाला म्हणाला, देवा नक्की हीच ना? आणि हा माणूस नेहमी नेहमीच असं करतो, जे बरोबरच होतं या माणसाने नेहमीच ते केलंय। आणि बघा, आम्ही आमच्या भूमिकांची अदलाबदल करणार होतो आणि देव त्याच्याशी बोलला होता। तो त्याला म्हणाला की जर मी तुला करायला जे दिलंय ते तू केलंस तर तू नेहमीच आनंदी राहशील, आणि जर तू तिला मी जे करायला दिलंय ते करू दिलंस तर तुम्ही दोघही आनंदी राहा, किंवा तसंच काहीतरी। आणि मला माहिती मी बरोबर सांगितलं की नाही, पण काळजी नका करू, ही सभा संपल्यावर माझं काय काय चुकलं ते सांगत असतो तुम्हाला नेहमीच। त्याला तपशील हवा असतो, मला माझा मुद्दा मांडायचा असतो फक्त। आणि खरंच इतकं अद्भुत पुरुष असावं लागतं तुम्हाला की तुम्ही तुमच्या बायकोला जे करावं असं वाटतं ते करू देता हो। आणि बघा, लोक मला विचारतात की देव तुमच्या प्रत्येक मीटिंगला येतोच का? तो आत्ता इथे आहे आणि कदाचित फक्त 3 वेळा तो आला नसेल इतक्या वर्षात, इतक्या वर्षात फक्त 3 वेळा असं झालं। बघा तुम्हाला माहित नाहीये ते, पण मी इथे आहे म्हणून कुणाला तरी वाटू शकतं की मी जास्त महत्वाची आहे. पण म्हणजे सेवाकार्याचा पैसा डेव्हने इतका योग्य पद्धतीने सांभाळला आहे की आमच्यावर कधीच कुठलं कर्ज चढलं नाही आणि कधीच एकही पैशाचं व्याज भरावं लागलं नाही. आम्ही प्रत्येक गोष्ट कायम रोख देऊन घेत आलेलो. कोणीतरी इथे या पुलपीठावर नाही म्हणजे असं नाही की तो काहीच करत नाही. प्रत्येकाकडेच पुरेसा असा आत्मविश्वास आलाय की त्याने जे करायला हवंय ते तो करतोय आणि इतरांबरोबरच्या स्पर्धेत आमच्यात कोणीच नाहीये अशा कितीतरी आश्चर्यकारक गोष्टी आम्ही सध्या करतोय. आम्ही बघा डेव्हला अनेक सोप्या नसलेल्या गोष्टीतून जावं लागलं होतं, पण त्याने मला देवाला मी जशी बनायला हवी तसं होऊ दिलं. आणि एक सांगू, जेव्हा तुम्हाला माहीत असतं ख्रिस्तात तुम्ही कोण आहात आणि इतरांनाही ख्रिस्तात जे आहेत ते करू देता तुम्ही, मग त्यामुळे आणि जर तुम्हाला माहीत नसेल तुम्ही कोण आहात तर तुम्ही आपोआपच इतरांना मागे खेचू पाहत असता, म्हणजे ते तुमच्यापेक्षा वरचढ ठरणार नाहीत. फिलिपीकरास अध्याय 3:3, कारण जे आपण देवाच्या आत्म्याने सेवा करणारे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे व देहावर भरोसा न ठेवणारे ते आपण सुंता झालेले आहो. आपल्या कुणाचीच सुरक्षा आपल्या देहातून येत नाही. आपण कुणाला ओळखतो, आपण काय घालतो, आपण कसे दिसतो त्यावर सुद्धा नाही. आणि बायबल म्हणत की देव आपल्याला आपल्या आयुष्यात हलवतो. इब्री 10:12:27 आणखी एकदा याचा अर्थ असा होतो की घडवलेल्या वस्तूप्रमाणे हलवलेल्या वस्तू काढून टाकल्या जातील. ते यासाठी की न हलवलेल्या वस्तू टिकून राहाव्यात त्या वस्तू. वा, तुमच्यापैकी काही जण सध्या तुमच्या आयुष्यात हलवणाऱ्या काळात आहात. एक सांगू, तुम्हाला गरजेच्या नसलेल्या सगळ्याच गोष्टी देव फक्त हलवतोय. योहान 15 म्हटलंय की माझ्यातील फळ न देणारा प्रत्येक फाटा तो काढून टाकतो आणि फळ देणाऱ्या फाट्याला अधिक फळ यावे म्हणून तो प्रत्येकाला साफसूफ करीतो. तर बघा, तुमची वाढ व्हावी असं वाटत असेल तर छाटणी करावी लागेल, नाही का? तुम्ही म्हणू शकता की ठीक आहे देवा, तुझ्या मनाप्रमाणे कर, तुला जे करायचंय ते कर. आता तुम्हाला छाटणं काय ते माहितीये? तुम्ही फांद्या छाटता एखाद्या झाडाच्या किंवा झुडपाच्या जर ते चुकीच्या दिशेने वाढत असेल तर, किंवा त्या फांद्या सुकल्या असतील तर. बघा, आपण आपल्या बरोबर कितीतरी मृत गोष्टी बाळगतो. अशा गोष्टी ज्याचा आपल्याला काही फायदा नाही त्या आपण बाळगतो आणि देवाने ते 10 संपवलेलं असतं खरं तर. तरी ते तुमच्या बरोबर असतं, ते अभिषिक्त नसलं, तुम्हाला उपयोगाचं नसलं तरी तुम्ही त्याचा तिरस्कारही करता, तरी तुम्ही ते का करताय तुम्हाला माहीत नसतं का बाळगता? ते तुमची सगळी ऊर्जा शोषून घेत असतं. बघा, देव अशा गोष्टी छाटून टाकतो. बघा, तुम्ही जर विचार केला की तुम्ही एक झाड आहात आणि एक माळी छाटण्याची कात्री घेऊन तुमच्या मागे लागला आणि तुम्हाला काहीतरी वाटतं की हे फार चांगलं वाटत नाहीये. बघा, देव जेव्हा आपल्याशी तसं वागतो तेव्हा आपल्याला ते बरं वाटत नाही, पण खरं तर तो आपल्या आयुष्यातल्या काही गोष्टींपासून आपली सुटका करत असतो ज्या आपल्यासाठी चांगल्या नसतात आणि त्या आपल्याला त्रास देत असतात. त्याची आपल्याला इतकी सवय झालेली असते की आपण त्या सोडून देऊ इच्छित नाही. देव येऊन त्या काढून टाकेपर्यंत त्याबद्दल आपण काहीच करू इच्छित नाही. चला आता सैतान खोटारडाय आणि बराचसा हा खोटेपणा आपल्याबद्दल व्यक्तिगत असतो. देव तुझ्यावर प्रसन्न नाहीये, देव तुझ्यावर रागावलाय, तू किती केलंस तरी ते पुरेसं नसणारच आहे, तू अपयशी आहेस, तू वाईट आहेस, तू देवाकडून ऐकूच शकणार नाहीस, तू कशातच यशस्वी होणार नाहीस, तू कुरूप आहेस, तू मूर्ख आहेस, तू अवगुणी आहेस, तू प्रतिभावान नाहीस, तू खूपच बारीक आहेस, तू खूप जाड आहे. हे मजेशीर आहे की आपण कसेही असलो तरी तो आपल्याला नेहमीच कशात तरी अति आहोत किंवा कशात तरी पुरेसे नाही असं सांगत राहतो. आपण कधीच व्यवस्थित नसतो, म्हणून त्याचं ऐकणं थांबवा आणि देवाचं ऐका. सैतान इतरांशी आपली तुलना करतो, त्यांच्याकडे बघतो, त्यांच्यासारखा का नाही होत? जर तुम्ही पालक असाल ना तर तुम्ही कधीही कधीही तुमच्या मुलांची तुलना करू नका. ते खूप वाईट असेल त्यांच्यासाठी. खरंच तुम्ही म्हणता की देव सैतानाकडून आपली सुटका का बरं करत नाही. एक सांगू का, तो नाही करणार कारण त्याला आपण खंबीर व्हावं असं वाटतं. आपल्याकडे थोडीशी चिकाटी असलेली त्याला हवी आहे आणि त्याच्यामध्ये आपण कोण आहोत हे आपण ओळखावं हे त्याला हवं आहे. आणि खरं तर आपण ओळखतो, वास्तवात सैतानावर आपला अधिकार असतो अहो. आणि तो आपल्या आयुष्यावर आपल्या मनाविरुद्ध राज्य चालवू शकत नाही. तर आपल्याला जगाला ओळखायचं आणि जे चाललंय त्याकडे लक्ष न देणारे झोपाळू ख्रिस्ती व्हायचं नाही आहे. सैतान तुमच्याशी कधी खोटं बोलतोय ते ओळखा आणि त्याला म्हणा तू खोटारडा आहेस आणि मी तुझं ऐकणार नाही. ख्रिस्तामध्ये मी कोण आहे मला माहिती आहे. जोवर देव आपल्याला प्रत्येक कठीण जागेवरून सार्वभौमपणे नेतोय कुठल्याही प्रकारचा व्यक्तिगत विजय आपण मिळवत नाही. उत्तम उदाहरण म्हणजे एका गरुडाचं पिल्लू अंड्यात स्थिर असतं. जेव्हा एक गरुड अंड्यात असतो, जन्मलेला नसतो, त्याला चोचीच्या टोकाशी एक छोटा दात असतो, ते अंड्याचं कवच तो त्या दाताने फोडू पाहत असतो आणि ते मेहनतीचं काम असतं. मी स्वतः ते बघितलं नाही पण मी त्याच्या गोष्टी वाचल्या आहेत. आणि ते एका गरुडाचं पिल्लू त्या अंड्याच्या कवचाबाहेर यायचा प्रयत्न करतं कारण ते बघणंसुद्धा कष्टदायक असतं. त्याला फक्त टोचायचं आहे, टोचायचं आहे, टोचायचं आहे, तेच करायचं 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 आहे. पण आपल्याला हे माहीत नाही की देवाने ती मुद्दामच हेतुपूर्वक योजना केली आहे. कारण त्यांनी जन्म घेण्याआधीच गरुडामध्ये चिकाटी चिकाटी येते त्यातून. आणि बघा, गरुड हा राजेशाही पक्षी आहे. राजेशाही. गरुडाबद्दलची एक गोष्ट मला आवडते, ते साधारणपणे थव्यात उडत नाहीत, ते एकेकटे उडतात. चला तर मी काय सांगू पाहते ते दोन तीन लोकांना कळलंय बहुतेक, नाही का. जर तुम्हाला देवाचा गरुड व्हायचं असेल तर एकट्याला उडावं लागेल. आमीन. थव्यामध्ये तुम्ही सगळ्यांबरोबर पंख फडफडत राहू शकत नाही. तुम्हाला सगळ्यांच्या वर उडायचं आहे. बघा, जेव्हा आपण बालख्रिस्ती असतो आपल्याला दुसऱ्या कोणीतरी आपल्यासाठी प्रार्थना करायला वचनं शोधायला हवी असतात. आपण म्हणतो की हात धरा, मदत करा, मी बुडतोय, मी निराश आहे, मी हे, मी ते, मी दुसराच आहे. आणि तुम्ही प्रथम त्या ठाम राहण्याचा आणि त्याच्यात राहण्याचा प्रयत्न करता जेव्हा देव तुम्हाला पाठिंबा देतो. पण एके दिवशी तो येऊन तुम्हाला असलेला पाठिंबा काढून घेणार आहे आणि तुम्हाला स्वतःसाठी विश्वास ठेवावा लागेल. शत्रूविरुद्ध उभं राहावं लागेल. तुम्ही कोण आहात ते ओळखावं लागेल. व्यग्र व्हावं लागेल दुसऱ्याकडून मदत मागण्यापेक्षा दुसऱ्याला मदत करण्यामध्ये. इतरांना मदत करा, इतरांसाठी काहीतरी करा. चर्चमध्ये फक्त मिळवण्यासाठीच येऊ नका. चर्चमध्ये फक्त घेण्यासाठी 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 येऊ नका. स्वयंसेवक व्हा, सेवा करा, थोडा वेळ घालवा, थोडा त्याग करा. असुरक्षित लोकांना सेवा म्हणजे काय माहीत नसतं. लूक अध्याय 22:24-27 आणखी आपणामध्ये कोण मोठा मानला जात आहे याविषयीही त्याच्यामध्ये वाद झाला. तुम्हाला हे आवडत नाहीये का. कल्पना करा, जर आपण दुपारी एकत्र जेवण घेतलं आणि आपल्यामध्ये मोठा कोण याचा वाद घातला तर मग. जेव्हा त्यांनी त्यांना म्हटलं परराष्ट्रीयांचे राजे त्यांच्यावर प्रभुत्व करीतात आणि जे त्यांच्यावर अधिकार गाजवतात त्यांना ते परोपकारी असे म्हणतात, परंतु तुम्ही तसे नसावे, तर तुम्हामध्ये जो मोठा तो धाकट्यासारखा व जो पुढारी तो सेवा करणाऱ्यासारखा असावा. सेवा करणाऱ्यासारखा. छान, मला एक तरी व्यक्ती मिळाली जिने टाळ्या वाजवली, जिला आवडलं हे. मोठा कोण, भोजनास बसणारा किंवा सेवा करणारा. भोजनास बसणारा की नाही. मी तर तुम्हांमध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे तर इथे आपल्याकडे देव आहे, तो आपल्या आत येत आहे, मानवी स्वरूपामध्ये येत आहे, तो आपली पाप स्वतःवर घेऊन सगळ्यात शक्तिशाली अशी व्यक्ती आणि तो आलाय सेवकासारखा. आपल्याला वाटतं अधिकारी असणं हेच सामर्थ्यशाली आहे, पण तसं नाही. तुम्ही सेवक आहात तरीही सामर्थ्यशालीच असाल तुम्ही.
हा कार्यक्रम जॉयस मायर मिनिस्ट्रीच्या भागीदारांमुळे आणि मित्र परिवारांमुळे शक्य झाला आहे.